श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। मंडळी, कालपासून 28वी ओवी, त्याच्यावरचं निरूपण विश्लेषण किंवा त्या समीकरणाचं सॉल्युशन हे आपण पाहतोय। ओई होती म्हणून दृश्याची वेळे, दृश्य दृष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणाशी, दृश्य दर्शन दृष्टा। मौली म्हणतात, चांगदेवा हे सगळी फसवेगिरी आहे। खरं जे ज्ञान उत्पन्न झालं, म्हणजे आत्मज्ञान निर्माण झालं किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं की मग दर्शन दृश्य दृष्ट्यासहित गायब होतात, आणि निखळ आत्मज्ञानामुळे उरतं ते आपलं आत्मस्वरूप। काल हे विश्लेषण करताना प्रज्ञेचा विषय आला, चित्तवृत्तीचा विषय आला, चित्तवृत्ती स्थिर करणे, प्रज्ञा स्थिर करणे, आणि निर्बीज समाधीपर्यंत जर आपण गेलो तर मग आपल्याला हे अनुभवाला येईल की आपण एक पवित्र आणि शुद्ध आत्मा असून आपणच परमात्मा हो। तर माऊली हळूहळू त्या दृष्टीकडे, त्या गोष्टीकडे जात आहे। म्हणजे कोणतेही दृश्य पाहत असताना ते दृश्य खोटे आहे असं आपल्याला समजून येईल। तर त्या ओवीचा उर्वरित भाग आज आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला।
कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
कोणतेही दृश्य पाहत असताना आपल्याला ते दृश्य दिसते कारण दर्शनाची क्रिया होत आहे आणि पाहणारा दृष्टा असतो। लौकिक जगात आपण या डोळ्यांनी पाहतो, हे विश्व आपल्याला दृश्यासारखं दिसते, आणि ज्या प्रोसेसने आपण पाहतो, म्हणजे सायन्सच्या भाषेत जर बोलायला लागलो तर ती किरणं त्या दृश्यापासून निघतात आणि डोळ्यामध्ये असलेल्या लेन्सच्या माध्यमातून ते रॅटिना नावाच्या पडद्यावरती ते दृश्य तयार होतं। ते दृश्य उलटं तयार होतं पण त्याला सरळ करून आपल्याला आपला मेंदू दाखवतो। तर अशा प्रकारची व्यवस्था या ऑप्टिक्समध्ये किंवा ऑप्टिकल्समध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे। पण पारलौकिक जगात, पारमार्थिक जगात मौली ज्या दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीची गोष्ट करत आहे, त्यापैकी दृष्टा आत्मा आहे। ज्या दृश्याबद्दल बोलत आहे ते दृश्य, ते सुद्धा आत्मा आहे, आणि त्याला पाहण्यासाठी आत्मदर्शन लागतं। म्हणून आत्मा आत्म्याला आत्मदर्शनाने पाहतो, म्हणून कोणतेही दृश्य पाहत असताना ते दृश्य खोटे। माऊली सिद्ध करतात, दृष्टा दृश्य दर्शन असं म्हणायचं की मग मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे किंवा मीच परमात्मा आहे असं म्हणायचं। आता असं जर म्हणायचं असेल की मी पवित्र शुद्ध आत्मा किंवा मीच परमात्मा आहे, तर मग ही शुद्ध दृष्टी झाली। कारण दृष्टा दृश्य दर्शन हे काही शिल्लकच उरत नाही। आता तुम्हाला सांगतो मंडळी, हे जे नाथ संप्रदायाची पद्धत जी आहे ना, नाथ संप्रदायामध्ये चांगदेव पासष्टी असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या आणि अमृतानुभव असू द्या, या तिन्ही ग्रंथांमध्ये माऊलींचं वैशिष्ट्य, कारण ते नाथ संप्रदायातून आलेलं आहे, याच्यामध्ये काय करतात की कोणताही सिद्धांत प्रतिपादित करताना त्याची जी उपपत्ती आहे, त्याची जी उपपत्ती म्हणजे हायपोथिसिस, पहिल्यांदा हायपोथिसिस एस्टॅब्लिश करतात आणि मग त्या हायपोथिसिसला नल हायपोथिसिस म्हणून त्याचा विरोध करतात। म्हणजे कसं होतं, विरोध करतात म्हणजे खंडन करतात। आता दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीबद्दल चांगदेव 65 मध्ये आपण कितीतरी दिवसांपासून ऐकत आहोत. आता आरशाचं रूपक घेतलं, पाण्याचं रूपक घेतलं, सोन्याचं रूपक घेतलं, अनेक प्रकारच्या उपमा घेतल्या आणि शेवटी हे एस्टॅब्लिश केलं. काय काय एस्टॅब्लिश केलं? पहिली गोष्ट तर हे एस्टॅब्लिश केली की प्रत्येकाच्या आतमध्ये एक आत्माच आहे, आपल्यामध्येही आत्माच आहे. नंतर हे एस्टॅब्लिश केलं की तो सर्वत्र असलेला आत्मा हा एकच आहे. त्याच्यानंतर हे एस्टॅब्लिश केलं की ह्या विश्वाला दृश्य म्हणून पहा आणि तुम्ही जे पाहता ते दृष्टा म्हणून पहा, आणि ती पाहण्याची जी क्रिया आहे ते दर्शन झालं. ते एस्टॅब्लिश करण्यासाठी परत आणखीन आरशाचा उपयोग केला. मग सांगितलं की दृश्य दृष्टा दर्शन हे तिन्ही एकसारखे आहेत, एकाच ठिकाणी आहेत. आणि आता जेव्हा हे एस्टॅब्लिश झालं की हे सगळं एक आहे, तर मग आता माऊली म्हणतात की हे खोटं आहे. म्हणजे काय करतात, एक उपपत्ती दिली, हायपोथेसिस, आणि त्या हायपोथेसिसला प्रूव्ह केलं की धिस हायपोथेसिस इज नॉट करेक्ट. H0 इज नॉट इक्वल टू H1, किंवा नल हायपोथेसिस N0 इज नॉट इक्वल टू N1. याला सायन्सच्या प्रतिपादनामध्ये हायपोथेसिस म्हणतात. आणि ते हायपोथेसिस आपल्याला चुकीची आहे असं प्रूव्ह करायचं असते, तेव्हा जाऊन आपल्याला आपले सिद्धांत पुढे प्रतिपादित करता येतात. आता इथपर्यंत आणण्यासाठी जर सरळ माऊलीनी म्हटलं असतं की तुम्हीच परमात्मा आहे, तर हे तर आपण आपल्या लहानपणापासून ऐकतोय. आतापर्यंत समजलं का? याच्याबद्दल तर डोक्यात प्रकाशही पडला नाही. आता थोडासा झिमझिम प्रकाश पडला असेल किंवा एकदम डिम लाईट लागला असेल, पण आतापर्यंत तर आपण हे मान्यच करू शकलो नसतो की आत्मा आणि परमात्मा एकच आहे, किंवा मीच परमात्मा आहे, किंवा तूच परमात्मा आहे. असं जर कोणाला म्हटलं असतं तर पटलंच नसतं. तर असं हे खंडन करून माऊली हे सिद्ध करून दाखवत आहे की मी परमात्मा आहे हीच शुद्ध दृष्टी आहे. या दृष्टी दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीमधली जी खरी दृष्टी जर कुठली असेल तर शुद्धी दृष्टी ही आहे की मी परमात्मा आहे. सोन्याचा पार्टिकल आणि सोन्याचं कंगण, किंवा सोन्याचा दागिना आणि सोन्याचा एक पार्टिकल कण, त्या कणाला असं वाटतच नाही की मी याच्यापेक्षा सेपरेट आहे, कारण आय एम पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर रिंग. मी ह्या कंगणाचाच पार्ट आहे असं त्याला माहीत असते, म्हणून तो पार्टिकल मी सोनं नाही असं म्हणतच नाही. तो पार्टिकल म्हणतो मी सोनंच आहे, पण आपण म्हणतो मी माणूस आहे. वास्तविक आपण म्हणायला पाहिजे मी पण परमात्माच आहे. पण जर आपण अहंकाराने असं म्हणू तर आपण अवहेलनेला तर पात्र होऊच होऊ, पण आपल्यातून माहीत नाही किती किती पापं घडतील. म्हणून अहंकारात्मक नाही पण आत्मस्वरूपातून मी परमात्मा आहे अशी आपली दृढ समजूत झाली पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की दृष्टा दृश्य दर्शन हे पाहत असताना त्यांना बाजू सारून तू तुझे जे शुद्ध स्वरूप आहे ते जाणून घे. या तुला इतकं समजावून सांगितलं चांगदेवा, दृष्टा दर्शन आणि दृश्य याच्या भानगडीत काही तू पडू नको. आता तुला सांगितलं, तुला ग्रॅज्युएट केला, तुला पोस्ट ग्रॅज्युएट केला, तुला डॉक्टरेट केली, आणि नंतर सांगितलं की तुझं हे सगळं खोटं आहे, हे सोडून दे, ह्या सगळ्या डिग्र्या जाळून टाक. असं हे नाथ संप्रदायात ज्ञान आहे. आता दृश्य दृष्टा दर्शन गेल्यानंतर तू तुझ्या शुद्ध स्वरूपानेच अवस्थित असतो, हेच तुझं शुद्ध स्वरूप आहे. दृश्य आणि दृष्टा गेल्यानंतर तू तुझ्या स्वस्वरूपाला निरखून पहा, निहाळून पहा, आणि मग तुला अनुभव येईल की तूच परमात्मा आहे. परमात्म्याचे स्वरूप कसे असते माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ते तरी व्यक्त ना व्यक्त नित्यना नाशिवंत या दोही भावातीत अनादि सिद्ध. परमात्म्याचे स्वरूप कसे असते? व्यक्त ना अव्यक्त. आपण म्हणतो की माणूस जेव्हा जिवंत आहे तोपर्यंत व्यक्तात आहे, मेला की अव्यक्तात गेला, नाही का? पण परमात्मा जो आहे तो या व्यक्त आणि अव्यक्ताच्याही पलीकडे आहे, तो काही अव्यक्तात नाही आहे. तो निराकार जरी असला तरी तो अव्यक्त नाही आहे बर का. परमात्मा हा अव्यक्त नाही आहे, ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशिवंत. आपण म्हणतो ना की एक काही काही गोष्टी नश्वर असतात आणि काही काही नाशिवंत असतात, तर परमात्म्याला नश्वर म्हटलेलंही चालत नाही. तो नश्वरही नाही, तो नाशिवंतही नाही. नाशिवंतही नाही, नश्वरही नाही, म्हणून तो ईश्वर आहे. नाशिवंत आणि नश्वर या दोन्ही भावाच्या वरती आहे तो. या दोही भावातीत अनादिसिद्ध, आणि म्हणून तो अनादिसिद्ध आहे. त्याला वेगळं सिद्ध करायची गरज नाही बरं का. तो स्वतः सिद्ध आहे, स्वतः प्रामाण्य आहे. म्हणून जितके बुद्धिमान लोक आहेत ज्यांना आपल्या बुद्धीवर भयंकर गर्व आहे, त्यांनी हे ऐकून घ्यावं की तो अनादिसिद्ध आहे. त्याला बुद्धीने सिद्ध करू शकत नाही. बुद्धीचा आकार, विकार, आयतन, त्याचे डायमेन्शन्स इतके गहन नाही आहे की ते समजू शकतील याला. ते बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडला विषय आहे. जिथे ज्ञानही खपत नाही तिथे बुद्धी काय खपणार हो. जे हे विश्वची होनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. सगळ्या जगामध्ये जग होऊन राहतं. परमात्म्याचं स्वरूप असं आहे की जे विश्वची होऊनी असे, जगामध्ये जग होऊन असते पण विश्व पण नासलेली न नासे. पण हे जग संपूर्ण नष्ट झालं तरी ते चैतन्य नष्ट होत नाही, तरी ते परमात्मा स्वरूप जसं आहे तसंच असते. कारण ते नित्य नाशिवंत याच्या पलीकडे आहे. जसे अक्षर जर पुसून टाकले तर त्याचा अर्थ संपतो का. एका फळ्यावर लिहिलं आय लव माय इंडिया आणि नंतर ते फळ्यावरून पुसून टाकलं, मग भारताप्रती आपलं प्रेम कमी झालं का. म्हणून अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा, तसा तसं हे परमात्म्याचं स्वरूप आहे. हे अगाध अनादिसिद्ध असं स्वरूप आहे. जैसा दीपू ठेविला परिवरी कवणाते नियमी ना निवारी आणि कवण कवणे व्यापारी राहते ते ही नेणे. मौली सांगत आहे की हे जगताचे दृश्य जे दिसत आहे ते दृष्टा आणि दृश्य यांना बाजूला सारून जी आत्मवस्तू आहे तीच आपण न्याहाळावी. या भानगडीत काही पडू नये. इथपर्यंत आपल्याला समजावून सांगितलं, त्यानंतर माऊली म्हणतात की आता हे दृश्य दृष्टा दर्शन चांगदेवाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश आहे की या भानगडीत काही पडू नका. तुम्हीच आत्मस्वरूप आहे हे समजून घ्या. आता ते समजून घेण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये 4-5 प्रकारच्या पद्धती सांगितल्या. शुद्ध नामस्मरण, जे काही आहे ते परमात्म्याला परमात्माच आहे. नामस्मरण इतकं जास्त, इतकं जास्त नामस्मरण की उठता बसता सर्व ठिकाणी नामस्मरणच. पण ते शुद्ध भावाने, शुद्ध चित्तानी पाहिजे. नाही दुसरा भाव, निमिषभर मला देत जा असं म्हणतात देव, म्हणजे अर्धा तास ध्यान करत जा. ध्यान करताना हळूहळू हळूहळू ध्यान करता 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 आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकतो. तिसरा, जे काही कर्म करता ते कर्म मी केले असे म्हणत जाऊ नका, त्या देवानी केलेत. चौथा, तसंही करू शकत नसाल तर जे काही कर्म तुम्ही केलेत त्याचे फळ स्वतःकडे घेऊ नका, त्याचं क्रेडिट स्वतःकडे घेऊ नका. मी केलं असं म्हणू नका, परमात्म्याने केलं असंही म्हणू नका, पण जाऊ द्या. जसे एखाद्या झाडाला बहर येतो, त्याला फुलं लागतात, त्याला फळं लागतात, आणि फळं लागली की मग ते झाडाच्या फांद्याखाली लोटतात, आणि कोणी तोडून नेले फळं तरी त्या झाडाला काही फरक पडत नाही, इतकं विनम्र ते झाड असतं. म्हणून ते तुझंही फळ नाही माझंही फळ नाही, जाऊ दे. अशी जर तयारी असेल तर ही चौथी पद्धत आहे. तर ते दृष्ट आणि दृश्य यांना बाजूला सारून जी आत्मवस्तू आहे तीच आपण न्याहाळावी. परंतु अज्ञानामुळे ते फार अवघड वाटते. अध्यात्मज्ञानाशिवाय किंवा आत्मज्ञानाशिवाय जे पाहणे बोलणे हे जे असते ते सगळं काही अज्ञानच असते. जर आत्मज्ञान असेल, अध्यात्मज्ञान असेल. अध्यात्मज्ञान नित्यत्वम असा श्लोक आहे गीतेमध्ये. अध्यात्म जे आहे, ज्ञान जे आहे तेच नित्य आहे, बाकी जे आहे ते सगळं अज्ञान आहे. ज्याला आपण आज विज्ञान म्हणतो ती सुद्धा फक्त एक माहिती आहे, जानकारी आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि जे खरं ज्ञान आहे ते फार सोपं छोटंसं आहे, पण ते आपल्या अनुभवाला येत नाही. आणि जोपर्यंत कोणतंही नॉलेज किंवा कोणतीही इन्फॉर्मेशन अनुभवाला येत नाही तोपर्यंत त्याचं कन्वर्शन ज्ञानात होत नाही, त्याचं परिवसन ज्ञानात होऊ शकत नाही. म्हणूनच माऊली म्हणतात, तो जे जे बोले ते ते अज्ञानची फुलले, तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञानची गा. देवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. ज्याला अध्यात्म ज्ञानाची गोडी नाही, ज्याच्या ठिकाणी अध्यात्म ज्ञान नाही, अध्यात्म ज्ञानाची ज्याला ओळख पटलेली नाही, कधी अध्यात्म ज्ञानाबद्दल त्याला अजिबात जाणून घेण्याची इच्छा झाली नाही, तया ज्ञानार्थू देखाव्या विश्व काय, तो ज्ञानाचा अर्थ काय कळू शकेल त्याला, त्याला हा विषयच नाही, नाही का. म्हणून अज्ञान निरसन होणे आवश्यक आहे. अमृतानुभवामध्ये सर्वात शेवटी अज्ञानाचं निरसन दिलेलं आहे. वाणीचं खंडन, शब्दांचं खंडन, ज्ञानाचं खंडन, नंतर अज्ञानाचं खंडन. कारण अज्ञानाचं खंडन झालं की मग जे उरलं ते ज्ञानच आहे. अज्ञानी मनुष्य जे जे बोलेल तेथे अज्ञानच फुलून प्रकटते. तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञानाची गा. त्याच्या पुण्याचे फळ सुद्धा अज्ञानच आहे. म्हणून म्हणतो अध्यात्म ज्ञानाची, आत्मज्ञानाची ओळख आणि परिचय नसणे म्हणजे ज्ञानाचा अर्थ पहाव्या त्याला कोणता विषय असणार, म्हणजे ज्ञानार्थ पहावयास त्याला कोणताच विषय शिल्लक राहत नाही. म्हणजे ज्ञान हा त्याच्यासाठी विषयच नसतो, कारण तो अज्ञानाला ज्ञान समजतो. सावन के अंधे को सब हरा ही हरा नजर आता है, त्याला अज्ञानातच फार आनंद असतो. आणि हे का सांगत असतील माऊली चांगदेवांना? चांगदेवाची स्थिती तर आपल्यापेक्षा हजार पट किंवा कोटी कोटी पट उत्तम स्थिती आहे. त्या उत्तम स्थितीत सुद्धा हे भान राहत नाही की मी काही नसून मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे. निर्बीज समाधीला प्राप्त झालेल्या चांगदेवांना उपदेश करत आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज. तुमच्या आमच्यासारख्या ऐऱ्याघऱ्यांना उपदेश करत नाही आहे. निर्बीज समाधी ज्याला प्राप्त झाली आहे अशा चांगदेव महाराजांना उपदेश करताना सांगत आहे किती अवघड हा विषय असेल. हे ज्ञेय ज्ञाता ज्ञान, दृश्य दृष्टा दर्शन आणि ध्येय ध्याता ध्यान, या सगळ्या ज्या त्रिपुटी आहेत या समजण्यासाठी जर इतक्या अवघड असतील तर आत्मसात करण्याला किती अवघड असतील आणि किती जन्म लागत असतील. पण त्याचा विचार न करता आपण वेड्या वाकड्या पावलांनीच माऊलींनी सांगितलेल्या मार्गाकडे आपण वळत आहोत आणि त्याचं अनुकरण, त्याचं अनुपालन करण्याचा आपण प्रयत्न करू. हळूहळू का होईना, थोडं तरी आपल्याला समजेल, थोडं तरी लक्षात येईल. तर हे आता इथे सिद्ध करून दाखवलं की दृश्य दृश्य दृष्टा आणि दर्शन या त्रिपुटीत सर्व काही एकच आहे आणि एकच असून ते एक परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून परमात्म्याचं स्वरूप जर आपल्याला समजलं किंवा त्या आपण आपल्या आत्मस्वरूपाला जवळून पाहू शकलो तर मग हा दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीला आपल्याला विसरून जायला पाहिजे. ही त्रिपुटी आता इथे अर्थहीन होते, कारण मी परमात्मा आहे असा विशुद्ध बोध प्राप्त झाल्यानंतर मग आणखीन काही प्राप्त करायचं नाही. पण ते प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहे. समदर्शनाचा योग ज्ञानेश्वरी सांगितला, ऐश्वर योग ज्ञानेश्वरी सांगितला, ज्ञानात की ज्ञानोत्तर भक्ती ज्ञानेश्वरी सांगितली. हे सगळे मार्ग आहे, पण अष्टांग योगाचा मार्गही ज्ञानेश्वरी सांगितला, नामस्मरणाचा मार्गही ज्ञानेश्वरीत सांगितला, भक्तियोगाचा मार्गही ज्ञानेश्वरीत सांगितला. या सर्व मार्गांनी हळूहळू निरनिराळ्या प्रकारचे, कारण प्रत्येक मार्गाचे अधिकारी निरनिराळे आहे आणि कोणताही मार्ग दुसऱ्या मार्गापेक्षा कमी प्रतीचा आहे किंवा जास्त प्रतीचा आहे, इन्फेरियर आहे की सुपेरियर आहे, असा कुठलाच काही इथे भेदभाव नाही. सर्व मार्ग एकाच गंतव्याला नेणारे आहेत, म्हणून ज्या मार्गाचं अवलंबन करायचं तो मार्ग आपल्या अधिकाराप्रमाणे निवडावा आणि त्याच मार्गावरून चालत 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 हळूहळू का होईना, वेड्या वाकड्या पावलांनी का होईना, माऊलीच्या या निर्देशानुसार, माऊलीच्या निरूपणानुसार, माऊलीने दिलेल्या संदेशानुसार आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आज 28वी ओवी इथे समाप्त होत आहे, पण आजचा भाग संपवण्यापूर्वी त्या ओवीची पुनरुक्ती करूया. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणाशी. म्हणून दृश्य ज्यावेळी दिसते त्यावेळी दृश्य आणि दृष्टा याहून वेगळी जी ज्ञान मात्र वस्तू आहे तीच आत्मस्वरूपाशी अभिन्न आहे, असे हे चांगदेवा विचाराने तू निरीक्षण करत जा.
कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज.